భగవన్ విశ్వేశ్వరాయ మహాదేవాయ త్ర్యంబకాయ త్రిపురాంతకాయ త్రికాగ్నికాలాయ కాలాగ్నిరుద్రాయ నీలకంఠాయ మృత్యుంజయాయ సర్వేశ్వరాయ సదాశివాయ శ్రీమన్ మహాదేవాయ నమః. ఓం నమః సహమానాయ నివ్యాధిన ఆవ్యాధినీనాం పతయే నమో నమకకుభాయ నిషంగిణేస్తేనానాం పతయే నమో నమో నిషంగిణ ఇషుధిమతే తస్కరాణాం పతయే నమో నమో వంచతే పరివంచతే స్థాయూనాం పతయే నమో నమో నిచేరవే పరిచయారణ్యానాం పతయే నమో నమసృకావిభ్యో జిగాగం సద్భ్యోముష్ణతాం పతయే నమో నమోసి మద్భ్యో నక్తం చరద్భ్యః ప్రకృంతానాం పతయే నమో నమ ఉష్ణీషిణే గిరిశరాయ కులుంచానాం పతయే నమో నమ ఇషుమద్భ్యో ధన్వావిభ్యశ్చ వో నమో నమ ఆతన్వానేభ్యః ప్రతిదధానేభ్యశ్చ వో నమో నమ ఆయచ్ఛద్భ్యో విసృజద్భ్యశ్చ వో నమో నమోస్యద్భ్యో విద్యద్భ్యశ్చ వో నమో నమ ఆసీనేభ్యః శయానేభ్యశ్చ వో నమో నమ స్వపద్భ్యో జాగ్రద్భ్యశ్చ వో నమో నమస్తిష్టద్భ్యో ధావద్భ్యశ్చ వో నమో నమ సభాభ్యః సభాపతిభ్యశ్చ వో నమో నమో అశ్వేభ్యో శ్వపతిభ్యశ్చ వో నమః. నమ ఆవ్యాధినీభ్యో వివిధ్యంతీభ్యశ్చ వో నమో నమ ఉగణాభ్యసృగంహతిభ్యశ్చ వో నమో నమో గృత్సేభ్యో గృత్సపతిభ్యశ్చ వో నమో నమో వ్రాతేభ్యో వ్రాతపతిభ్యశ్చ వో నమో నమో గణేభ్యో గణపతిభ్యశ్చ వో నమో నమో విరూపేభ్యో విశ్వరూపేభ్యశ్చ వో నమో నమో మహద్భ్యక్షుల్లకేభ్యశ్చ వో నమో నమో రథిభ్యో రథేభ్యశ్చ వో నమో నమో రథేభ్యో రథపతిభ్యశ్చ వో నమో నమసేనాభ్యసేనానిభ్యశ్చ వో నమో నమ క్షత్రుభ్యః సంగ్రహీతృభ్యశ్చ వో నమో నమస్తక్షద్భ్యో రథకారేభ్యశ్చ వో నమో నమ కులాలేభ్యః కర్మారేభ్యశ్చ వో నమో నమ పుంజిష్టేభ్యో నిషాదేభ్యశ్చ వో నమో నమ ఇషుకృద్భ్యో ధన్వకృద్భ్యశ్చ వో నమో నమో మృగయుభ్యశ్వనిభ్యశ్చ వో నమో నమశ్వభ్యశ్వపతిభ్యశ్చ వో నమః.
श्रीराम सर्व साधकांना नम्र विनंती आहे आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं. भगिनी वर्गाने स्वामी स्वरूपानंदांच्या फोटोच्या दिशेने सरकून घ्यावं आणि पुरुष वर्गाने पांडुरंगाच्या दिशेने सरकून घ्यावं.
स्वामीजी गेल्या गुरुवारच्या सत्संगात शेवटी सरांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना आपण काही बोललात त्यावर चिंतन करताना एक प्रश्न मनात आला. आपल्याला योग्य वाटल्यास कृपया मार्गदर्शन करावे ही प्रार्थना. कधी कधी ध्यानाला बसल्यावर विशेषतः जेव्हा खूप तळमळ होऊन ध्यानाला बसायला मिळते भूगावमध्ये स्वामीजींच्या सहवासात पंढरपूर किंवा पावस सारख्या ठिकाणी ध्यानातील प्रथम पायऱ्या जाणवत नाहीत. म्हणजे खूप विचार येणे, नंतर साक्षीत्व, नंतर विचार कमी होणे, नंतर निर्विचारता, शून्य स्थिती आणि जाणीवेचं भान निर्माण होणं, या ध्यानातल्या पायऱ्या जाणवत नाहीत. या सर्व अवस्था न जाणवता अचानक बसल्या बसल्या भ्रूमध्यापाशी किंवा क्वचित कधी टाळूपाशी एका जाणीवेचे अस्तित्व जाणवायला लागते. त्या जाणीवेकडे सगळे अनुसंधान खेचले जाऊ लागते. त्यावेळी विचार वगैरे काहीही नसते. एरवी ध्यानाच्या वेळी विचार उठू नयेत यासाठी करावी लागणारी एक प्रकारची निगेटिव्ह खटपट त्यावेळी नसते. या उलट त्या निर्माण झालेल्या जाणीवेचे भान टिकून ठेवण्याची एक पॉझिटिव्ह खटपट सुरू होते. यावेळी काय करायचे, असे होणे बरोबर आहे का? कारण कधी कधी ध्यानापूर्वीचे श्लोक म्हणता म्हणता चित्त ऊर्ध्वगामी होऊन ते श्लोक म्हणायचे राहून जातात. मग पुन्हा खाली येऊन श्लोक पूर्ण केले जातात. परंतु त्यामुळे चांगले लागलेले ध्यान काही काळापुरते खंडित होते. कधी कधी खूप दमल्यानंतर गादीवर पडून ध्यान करावेसे वाटते. त्यावेळीही अशी जाणीव अचानक निर्माण होते. काही काळ चांगले ध्यान लागून दमलेले शरीर निद्रेच्या स्वाधीन होते. हे सर्व बरोबर चालले आहे ना? आपल्याच कृपेने ध्यान घडते आहे याची खात्री आहे. परंतु मनात येणारी वारंवार शंका विचारावीशी वाटली म्हणून लिहून देत आहे. मर्यादेबाहेर काही शब्द अनुभव लिहिले गेले असल्यास क्षमा करावी ही प्रार्थना, असा प्रश्न विचारलेला आहे. मागच्या गुरुवारच्या सत्संगात म्हणजे 15 दिवसापूर्वी प्रश्नाचं उत्तर देत असताना अचानक तुमच्यामधून मला प्रश्न विचारले जायला सुरुवात झाली, जे मला खरं म्हणजे आवडतं. मला असं वाटतं की माधवरावांनी सुरुवातीला प्रश्न विचारला माधव परांजप्यांनी आणि मग नंतर साबळे सरांनी विचारला. ध्यानाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया शून्य स्थितीच्या नंतर म्हणजे विचाररहिततेच्या नंतर दीर्घकाळ विचाररहितता राहिली की समोर विचार नाही आणि विचार नाही हे समजणारा शिल्लक आहे याचं काही काळ भान नसतं. पण विचाररहितता झाल्यावर दीर्घकाळ आता केवळ विचार नाही हे समजणारा शिल्लक आहे असं समजायला सुरुवात होते. म्हणजे आपली जाणीव जी शून्याकडे पाहते आहे तीच केवळ उरलेली आहे असं समजायला सुरुवात होते. आणि ही जी जाणीव आहे या जाणीवेला देखील आपण आत्मरूप आहोत असं भान निर्माण होतं. असं मी सांगितल्यानंतर सरांनी असं विचारलं की जर सहजपणे केवळ जाणीवच शिल्लक राहिली तर मग मी असं म्हटलं ध्यानही करायला नको. उत्तमा सहजावस्था, जे सहज अवस्थेमध्ये देहाच्या ऐवजी आपल्या अविनाशित्वाची शांत स्वरूपाची केवळ जाणीव आहे आणि शरीर देखील जरा दुरूनच पाहतो आहे किंवा शरीराचं फारसं ओझं बाळगत नाहीये त्या जाणीवेमध्येच राहतो आहे, ही सहजावस्था. या सहजावस्थेमध्ये जाणं हे ध्यानाने आपल्याला साधायचं आहे. त्यामुळं जर अशी सहजावस्था एखाद्याची राहिली तर ती सर्वात उत्तम मध्यमा ध्यानधारणा असं मी म्हटलं. म्हणजे ही सहज अवस्था राहावी म्हणून ध्यानधारणा आहे. अधमा मूर्ती पूजाश्च असं मी आचार्यांचा श्लोक सांगितला. त्याच्यापेक्षा खालच्या पातळीवर मूर्ती पूजा सगुणाची पूजा आहे आणि तीर्थयात्रा धमाधमा। तीर्थयात्रा करणं म्हणजे अधमातली अधम गोष्ट असं आचार्यांनी सांगितलं। ही जी जाणीव आहे ही जाणीव सर्वोच्च स्थिती, सहज स्थिती, सहज अवस्था, आणि त्यामुळं त्या स्थितीचं वर्णन करताना तीर्थयात्रेवर टीका झाली, बरोबर आहे की नाही? मी या प्रश्नासंबंधी अजून बोलत नाहीये। तीर्थयात्रेवर टीका झाली, मूर्तीपूजेवर तुलनेनी कमी पण टीका झाली, ध्यानधारणा देखील मध्यमा असं म्हटलं, मध्यम स्थिती, मध्यमा ध्यानधारणा म्हणजे एक प्रकारे टीकाच झाली, आणि ही सहजावस्था उत्तम असं आचार्य म्हटले। विशिष्ट प्रश्नाच्या अनुरोधाने मी म्हटलं, पण ही सहज अवस्था एकदम आणता येत नाही ही अडचण आहे, तेव्हा मी कृष्णमूर्तींचा उल्लेख केलेला होता की कृष्णमूर्ती असं म्हणतात की आपण तेच असताना साधना कशी करायची, तर ते त्यांना शक्य आहे, हे तुम्हाला आम्हाला कसं शक्य आहे हे कृष्णमूर्तींना समजत नव्हतं, माहीत नव्हतं, समजत नव्हतं अशा करता की ते इतके अकम्प्लिश्ड होते, समाधानात होते, की साधकाचे कष्ट विसरून गेलेले होते। स्वामीजी कृष्णमूर्तींबद्दल म्हणताना असं म्हणायचे की दुष्काळ पडल्यावर प्रजेची प्रजा हैराण झालेली आहे असं प्रधानांनी राजाच्या कानावर घातलं, कारण धड प्रमाणात काहीच मिळत नाहीये, तर राजा असं म्हणाला मग दूध भात का नाही खात प्रजा? राजाला कल्पना येत नाही दुष्काळ म्हणजे नक्की काय असतं। तसं उत्तमा सहजावस्था असं म्हटल्यानंतर मध्यमा ध्यानधारणा अधमा मूर्तीपूजाश्च तीर्थयात्रा धमाधमा असं म्हणत असताना एका प्रकृतींना तीर्थयात्रेचीही गरज असते उन्नयन होण्यासाठी। मूर्तीपूजेचीही गरज असते उन्नयन होण्यासाठी। आणि ध्यानाचीही गरज असते सहजावस्थेपर्यंत जाण्यासाठी। तीर्थयात्रा, मूर्तीपूजा आणि ध्यानधारणा याच्यातून ती निर्माण होणारी स्थिती आहे। हे वेळ इतका थोडा होता की ती सहज अवस्था किंवा शुद्ध जाणीव त्याच्यामध्ये राहणं कसं राहायचं याचं प्रात्यक्षिक करून घेतल्यामुळं हे बोलायचं राहिलेलं होतं। या सत्संगामध्ये या ध्यानाच्या सगळ्या स्थिती सांगत असताना यांनी असं विचारलेलं आहे की कधी कधी सर ही असंच म्हणाले ते की कधी कधी ती जाणीव एकदम लक्षातच येते, सहज लक्षात येते, अशा वेळेला ध्यानाची गरज आहे का असं? बरोबर आहे ना सर? तर अशा वेळेला ध्यानाची गरज नाहीये, तुम्ही त्या सहजावस्थेमध्ये राहू शकता। पण अशा सहजावस्थेमध्ये जर डोळे मिटून घेतले तर साक्षात प्रचिती, आत्मप्रचिती अगदी जवळ असते। आपण बऱ्याच पायऱ्या ओलांडून तिथपर्यंत पोचलेलेच आहोत, आता फक्त डोळे मिटून घ्यायची खोटी की आपण निस्तरंग निष्कंप आत्मस्थितीला प्राप्त आहोतच हे लक्षात येतं। आणि साधकाची ही जी सहज जाणीव जागृत होणं हे त्यांनी अनेक खटपटी आधी केलेले असतात त्याचं पर्यवसान असतं, अनेक असफल प्रयत्न, जे आज ध्यान नाही चांगलं झालं, उद्या नाही चांगलं झालं, परवा नाही चांगलं झालं, आणि तुम्ही आळंदीला गेलात समाधीचं दर्शन घेऊन 2 मिनिटं बसायचं म्हणून सभा मंडपात बसलात आणि तुमची जाणीव शक्ती आपोआप काम करायला लागली असं तुम्हाला वाटलं, तुम्ही डोळे मिटले, कुठल्याही श्लोक म्हटले नाहीत, सोहमचे श्वास घेतले नाहीत, तुमचं एकदम लक्ष चिदाकाशातच जडून राहिलं. लक्ष याचा अर्थ जाणीवच, तुम्ही तिथं आहात. आज्ञाचक्रापाशी चिदाकाशात किंवा अगदी आपला मस्तकाचा माथा आहे त्याच्या खाली जिथं जाणीव राहते तिथं तुम्ही आहात. आणि मग देहाचीही भावना संपली. तर अनेक असफल अशा प्रयत्नांचा हा परिपाक असतो. हे अचानक घडलं जरी असं वाटलं तरी देखील त्या ठिकाणी जो सद्भाव निर्माण झाला त्या सद्भावाचा हा परिणाम आहे. आणि तसंच इथं म्हटलंय, कधी कधी भूगावमध्ये स्वामीजींच्या सहवासात पंढरपूरला पावस सारख्या ठिकाणी हे घडून येतं. गुरुपौर्णिमेच्या पूजांच्या वेळेला हे घडून येतं. कितीतरी लोक पूजा करतात आणि तिथं जाऊन बसतात आणि चांगले 15 मिनिटात खूप समाधानी होतात आणि उठून जातात. मग त्यांना तासभर बसायचीही गरज भासत नाही. मला तर असं वाटतं की 1-5 मिनिटं देखील, कारण तुम्ही 1.5 तासाच्या ध्यानाच्या नंतर जे 5 मिनिटं बसणार असतात ती 5 मिनिटं तिथं अचानक मिळून जातात. हे भाग्याने मिळतं. आधी केलेल्या अनेक यशस्वी अयशस्वी प्रयत्नांचा परिपाक म्हणून हे मिळतं. आणि एरवी ध्यानाच्या वेळी विचार उठू नयेत यासाठी करावी लागणारी निगेटिव्ह खटपट तिथं नसतेच. तुमची जाणीवच घट्ट वर जाऊन बसते बस. आणि देहाचाही विसर जणू पडल्यासारखा होतो, परिसराचाही विसर पडल्यासारखा होतो. आत्ताही आपण किंचित देहाचं जे जडत्व, आपण आपला देह आपण बसलोय म्हणजे घट्ट एखादा पेपरवेट कसा ठेवावा इथं, तो पृथ्वीला जसा चिकटून असावा आणि आपल्या वजनासकट असावा, तशी जी आपल्याला जाणीव आहे तसं वजनरहित आपण आहोत त्याच्या विरुद्ध असं वाटायला सुरुवात होते. अगदी हलकी देहाची जाणीव असते किंवा नसते, थोडीशी असते. त्यावेळेला विचारच उठत नाहीत अन्य, त्यामुळं विचार उठून न देण्याची खटपट नाही, साक्षित्वाचा भाव नाही. आणि हे ही जाणीव टिकून ठेवण्याची खटपट सुरू होते असं म्हटलेलं आहे. ही जितकी सहज राहील तितकी फार सुखावह असते. आणि या समाधी वृत्तीतून, ही समाधी स्थिती आहे, ही उन्मनी स्थिती आहे, ही ट्रान्सची स्थिती आहे. ट्रान्स म्हणजे तुम्ही दुसऱ्या प्रतलावर गेलेले आहात, इथं नाही आहात सांप्रत. तर तिथून खाली येताना स्वाभाविक, खाली आल्यानंतर, प्रथम खाली आल्यानंतर आपल्याला खाली यायला नको वाटतं. खाली येणं म्हणजे किंचित विचार उठणं किंवा किती चांगला अनुभव आहे असं वाटणं. विचार तरंग निर्माण होऊन ती स्थिती मोडणं म्हणजे खाली येणं. तर ती स्थिती मोडू नये म्हणून पॉझिटिव्ह खटपट सुरू होते असं म्हटलेलं आहे. ही खटपट काही काळ करता येते. या खटपटीने परत एकदा चांगलं ध्यान लागतं. अशी 2-3 आवर्तनं घडू शकतात आणि तेव्हा देखील तेच सुख मिळतं. मात्र प्रत्येक वेळेला तुम्ही त्या अंतिम सुखाला स्पर्श करत असल्यामुळं आता बास अशी वृत्ती निर्माण होते. त्याच्या पुढे काही नाहीये असं असल्यामुळं तुम्ही हळूहळू देहभावावर येता. तुम्हाला ध्यानही विसर्जित करावं असं वाटतं. त्यामुळे तिथं थोडी खटपट करावी, परत परत जाण्याचा प्रयत्न करावा. आणि नंतर जेव्हा त्याच्यातून बाहेर पडावं अशी तीव्र भावना निर्माण होते तेव्हा तुम्ही आपोआप बाहेर पडता. ही स्थिती कशी असते सांगू का? तुम्हाला तुमची झोप संपून जाग येते आहे आणि तुम्हाला असं वाटतं की कशाला जाग आली. तुम्ही घड्याळात पाहता, तुमची नेहमीची उठण्याची वेळ 6 आहे आणि 5:15 झालेत, नकोय जाग यायला असं तुम्हाला वाटतं. तुम्ही परत झोपता आणि भाग्याने परत 10 मिनिटं झोप लागते, कोणाकोणाला लागतही नाही, आणि 10 मिनिटात परत जाग येते. याचं कारण झोपेचं सुख तुम्ही पूर्ण भोगलेलं आहे, ते परत भोगायचा प्रयत्न करता एखाद वेळेला परत 10 मिनिटाची झोप लागते आणि जाग येते. तुम्हाला वाटतं कशाला जाग आली. आपण 6 उठायचंय, 5:30 वाजलेले नाहीयेत, 5:30 वाजलेत, झोपावं आणि मग अगदीच 2 मिनिटाची डुलकी लागते, मग मात्र शक्य होत नाही. तृप्ततेनंतर आपल्या ठिकाणी तृप्ततेनंतर अधिक घेणं शक्य होत नाही. जेवणासारखंच ध्यानाचंही आहे, झोपेचंही आहे, प्रत्येक इंद्रियाच्या सुखाचं आहे. कोणत्याही इंद्रियाच्या सुखाची परमोच्च तृप्ती झाल्यानंतर आता ते सुख बास असं वाटायला लागतं. समाधी स्थितीतूनही त्याच करता उतरतो, कोणीही उतरतो तेव्हा, म्हणून उतरतो. त्यामुळे ही पॉझिटिव्ह खटपट जरूर करावी. असं करत असताना एकदा दोनदा दोन आवर्तनामध्ये कदाचित जमतं आणि मग मात्र अगदी समाधानाने उठावं असं वाटतं तेव्हा उठावं. तेव्हा ती जी जाणीव आपण टिकून ठेवलेली होती, सहज राहिलेली होती, तर ती जाणीव सहजावस्थेमध्ये रूपांतरित होईल. सरांनी विचारलं तसं, तशा सहजावस्थेमध्ये त्या जाणीवेत राहण्याचा प्रयत्न करावा. जसं मी आत्ता बसलोय तुमच्याशी बोलतोय, पण बोलण्याचा कोणता ताण नाही. तुम्ही ऐकताय, ऐकण्याचा कोणता ताण नाही, ऐकताय, सहज ऐकताय. सहज ऐकून जो विषय आहे सहजावस्थेचा, त्या सहजावस्थेच्या विषयाशी, सुखाशी तुम्ही आता एकरूप आहात असं धरा. तुम्हाला ऐकणं बाहेर घेऊन जात नाहीये, तर हे ऐकणं तुम्हाला अजून सहजावस्थेमध्ये नेते. आणि मलाही माझं बोलणं आहे, तर ते बोलणं सहजस्थिती न मोडता घडतंय. अशा वेळेला तुमची बाकीचीही इंद्रिय काम करतायत. तुमचे डोळे मला पाहतायत, माझे डोळे तुम्हाला पाहतायत, पण सहजावस्था मोडत नाहीये. आपण जाणीव स्वरूप, आत्मस्वरूप आहोत, ही स्थिती मोडत नाहीये. मी सांगतोय त्या अनुरोधानेच केवळ तुमचं मन कार्यरत आहे, किंवा कोणाकोणाचं मनच अस्तित्वात नाही. जे मी सांगतोय ते सरळ आत जातंय, मनाचाही पडदा न ठेवता. या स्थितीतून बाहेर येऊ तेव्हा असा काळ काढण्याचा प्रयत्न करावा जो कृष्णमूर्ती सांगतात तो तसा. कारण आता आपण जे पूर्वी समजत नव्हतं ते समजण्यासाठी योग्य झालो आपल्या ध्यानाने, आणि जर पूजेनी योग्य झालो तरी ते करता येईल, तीर्थयात्रेनी योग्य झालो तरी ते करता येईल. आता पुढे काय म्हणतात, यावेळी टिकून ठेवण्याची खटपट सुरू होते, यावेळी काय करायचंय, असे होणे बरोबर आहे का? बरोबर आहे, कारण तू आपला नेहमीचा तसाच अनुभव आहे. जसं सुषुप्ती ज्याला म्हणतात, गाढ निद्रा, त्या गाढ निद्रेतून जाग झाल्यावर त्या सुखात परत जावंसं वाटावं, तसंच हे आहे. आणि बऱ्याच वेळेला आपण परत थोडे पडून राहतो, तसं होईल का पाहतो, एखाद वेळ थोड्या वेळ होतो, हे बरोबर आहे. कारण कधी कधी ध्यानापूर्वीचे श्लोक म्हणता म्हणताच चित्त ऊर्ध्वगामी होऊन ते श्लोक म्हणायचे राहून जातात. चालेल, अगदीच चालेल. तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी समोर गुडघे टेकून बसलेले आहात, नमस्कार करणार तेवढ्यात तुम्हाला शुद्ध जाणीवेमध्ये जायला झालं. तर आता तुम्ही नमस्कार करायचा आहे का शुद्ध जाणीवेमध्ये राहायचंय? तुम्ही मुळी स्वतःला सावध करत नाही. एखादा दोन मिनिटं तुम्ही तशा भावनेत राहता, बरं वाटतं तुम्हाला, त्याच्यातून खाली येता, मग नमस्कार करता. तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर डोकं ठेवलं, डोकं वर केलं आणि तुम्हाला नम्रतेमुळं, नमस्कारामुळं शुद्ध जाणीवेमध्ये रमायला झालं. आता ते रमायला झालेलं आहे ते तुम्ही तसंच राहू देता आणि मग त्याच्यातून खाली आल्यावर परत हात जोडता. हात लगेच ते यंत्रवत करण्याची तुम्हाला आवश्यकता वाटत नाही. समाधीवर डोकं ठेवलं एरवी, समाधीवरून डोकं काढलं, परत एकदा असं करता. हे परत एकदा असं जे करणं आहे, नमस्कार करणं, तर त्याच्यामध्ये जाणीवेत रमणं जर असेल तर असं आपल्याला वाटत नाही की अरे आपण लगेच नमस्कार करायला पाहिजे होता. ध्यानाला तुम्ही बसताय, ध्यानापूर्वीचे श्लोक म्हणायला सुरुवात झाली आणि उत्तम ध्यान लागलं, संपली गोष्ट. ध्यानाने जे साध्य व्हायचं होतं ते झालं. तुम्ही थोड्या वेळाने त्याच्यातून खाली येता, मग श्लोक पूर्ण करा. सोहमचे श्वास घ्या, ध्यानाला बसा. पण त्यावेळेला मात्र शुद्ध जाणीवेमध्ये रमण्याची जी शक्यता असते तिला पूर्ण वाव द्या. कोणी कोणी ध्यान केंद्रात आले, परवाच मला कोणीतरी म्हटलं, इथं एवढी व्हायब्रेशन जाणवली की मी आलो जेमतेम आणि ध्यानाला बसलो. तुमचं बोलणंही मला दुरून ऐकू आल्यासारखं येत होत आणि त्या बोलण्याने माझं ध्यान अधिक घट्ट होत होत, असं म्हणाले. अशा वेळेला आपण ऐकायला आलेले आहोत त्याच्याऐवजी हे ध्यान काय करतोय असं म्हणू नये, कारण ही स्थिती उतरणारी असते. ही जेव्हा उतरते तेव्हा तुम्ही ऐकणारच आहात स्वामीजी जे बोलतायत ते. पण स्वामीजी जे बोलतायत ते जो अनुभव घ्यावा म्हणून बोलतायत ते तुम्हाला झालंय. तुम्ही श्लोक म्हणताय तर ज्या अनुभवाकरता तुम्ही ध्यानाला बसणार आहात ते तुम्हाला झालंय. आता तुम्ही त्याला मान द्या. त्याच्यातून तुम्ही खाली येणार आहात. एक दोनदा खटपट करा खाली न येण्याची, वर म्हटले तसं तीही करा, पॉझिटिव्ह खटपट, आणि त्याच्यातूनही नंतर खाली याल. तेव्हा मग मोठ्या प्रेमाने श्रद्धेने श्लोक म्हणा आणि ध्यानाला बसा. परत आहे ती वेळ आणि तेवढं बसायचं आहे म्हणून कदाचित असंही होईल की त्या ध्यानासारखं नंतरचं ध्यान होणार नाही. पण त्या असफल प्रयत्नांनी, सफल प्रयत्नांनंतर झालेल्या, सफलतेनंतर झालेल्या असफल प्रयत्नांनी परत कधीतरी एकदम तुम्हाला ते भाग्य प्राप्त होईल. कधी कधी खूप दमल्यानंतर गादीवर पडून ध्यान करावेसे वाटते, त्यावेळीही अशी जाणीव अचानक निर्माण होते. कधी कधी दमल्यानंतर गादीवर पडून ध्यान करावं असं वाटतं. खूप दमलेलं आहोत त्यामुळे ध्यानाला बसण्याचीही ताकद नाहीये आणि तेवढा शीण आलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही गादीवर पडल्या पडल्या श्लोक म्हणत आहात, शवासनासारखं काही चाललेलं आहे तुमचं. सगळी जाणीव आत घेत सगळं शरीर शिथिल सोडलेलं आहे, तुम्हाला थोड्या वेळ सुखाचा प्रत्यय येतो आणि झोप लागते, काही बिघडत नाही. फक्त तुमचं मुख्य ध्यान तसं करू नका म्हणजे झालं असं मी म्हणे. मुख्य ध्यान रोज झोपून करू नका, पण असं पडल्या पडल्या जर झालं आपल्या दिनक आपल्या दैनंदिन व्यवहारात तुम्हाला साधना बसवायचीच आहे, त्यामुळे असं पडल्या पडल्या देखील तुम्ही दमलाय तर करू शकता, करा असं मी म्हणे, काहीच बिघडत नाही. फक्त ते तुमचं मुख्य ध्यान नसावं. हे सर्व बरोबर चाललेलं आहे आणि वारंवार विचाराविषयी वाटते ती शंका म्हणून लिहून देत आहे. मर्यादेबाहेर काही शब्द अनुभव लिहिले गेले असल्यास क्षमा करावी ही प्रार्थना असं म्हटलेलं आहे. हे हा प्रश्नही चांगला होता. त्या दिवशी काय झालं, मी सरांकडे अर्थात माझं लक्ष होतं, त्यामुळं सर विचारतायत हे मला लगेच समजलं. तेव्हा भगिनी वर्गापैकी कोणीतरी कोणाला तरी काही विचारायचं होतं, पण मला ते लक्षातच आलं नाही. नंतर कोणीतरी माझ्या लक्षात आणून दिलं की आणखी कोणीतरी त्यावेळेला बोलत होतं, पण माझ्या लक्षातच आलं नाही ते कोणाला, त्या कोण होतं कोण जाणे. पण काही विचारायचं असेल तरी तुम्ही विचारू शकता. ये वंदना अभंग म्हण.
जीव भावे मिटुनी जावे, हे गुरु तव पूजनी मी, जीव भावे मिटुनी जावे. आपुली मूर्ति मनोहर स्मरत आयु वेचिले से, आपुले पद पद्म पूजित दिवस अवघे कंठले से. अर्चनी तव पुण्य पावन, अर्चनी तव पुण्य पावन, सुख चिरंतन संचले से. पाउनिया नम्रतेने धन्यतेने भरुनी जावे, हे गुरु तव पूजनी मी, जीव भावे मिटुनी जावे. तव स्मृतींची भाव शिल्पे किती रुदंतरी साठविली, मिटुनी घेता नेत्र कमले हळूच पुढती प्रगटली. प्रेम मोदे भरुनी गंधित, प्रेम मोदे भरुनी गंधित, सौख्य उधारित राहिली. परम मंगल त्या स्मृतीन दिव्यतेला जपत जावे, हे गुरु तव पूजनी मी जीव भावे मिटुनी जावे बोल अमृत वर्षताना निळते मन हे निवाले चातकाचार्ततेने मधुकणाना प्राशियेले तू कृपेची ढाल करुनी तू कृपेची ढाल करुनी बोध देऊनी रक्षियेले कर्म भक्ति ध्यान साधुनी जीवनी या धन्य भावे हे गुरु तव पूजनी मी जीव भावे मिटुनी जावे गुरु रवीचा किरण संगे ज्ञान मकरंदे फुलावे अंतरीचा गंध उधळित श्री गुरुला तोषवावे तव पदी मम जीविताचे तव पदी मम जीविताचे पांग सारे फिटुनी जावे तृप्त होऊनी पूर्णतेने पूजनी नुरुनी उरावे हे गुरु तव पूजनी मी जीव भावे मिटुनी जावे हे गुरु तव पूजनी मी जीव भावे मिटुनी जावे
श्री स्वामीजी साष्टांग नमस्कार. समजा आपण सद्गुरु झाला नसता, कंसात लिहिल्या अर्थात ही कल्पनाही करवत नाही, तर आपण आपले आयुष्य अध्यात्मात कसे घालवले असते. एक उत्सुकता म्हणून विचारले आहे. काही चुकले असल्यास क्षमस्व. सत्संगाचा जो कार्यक्रम आहे ना, त्या कार्यक्रमात चूक काही घडत नाही, कारण तो प्रश्न असतो, शंका असते. आणि शंका बरोबर की चूक असा प्रश्न नसतो, तर शंकेला उत्तर द्यायचं असतं केवळ. मगाच्याही प्रश्नामध्ये काही चुकीचं विचारलं गेलं असल्यास क्षमस्व असं म्हटलेलं आहे, म्हटलेलं होतं. आपल्याला जर माहीतच असेल तर आपण शंका विचारत नाही. जे ज्ञानाच्या अवस्थेत शंका संभवत नाही. आणि पूर्ण अज्ञानाच्या अवस्थेत शंका संभवत नाही, पण मुमुक्षू जो आहे त्याच्या स्थितीत शंका संभवते. म्हणून जे सत्संगाचे कार्यक्रम आहेत, तर ते अर्जुन आणि भगवंत यांच्यात झालेल्या सत्संगावरूनच भगवद्गीता झालेली आहे. त्यावेळेला जो काही सत्संग घडला, ग्रंथानाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद, उत्तर शिष्यांनी प्रश्न विचारले, सद्गुरूंनी उत्तर दिली. स्वामीजी म्हणायचे की दोनच माणसं प्रश्न विचारत नाहीत, एक म्हणजे ज्ञानी आणि दुसरा म्हणजे मठ, असं ते म्हणायचे. तर प्रश्न विचारायला काही हरकत नसते, उत्तर देणाऱ्यावर जबाबदारी आहे, बरोबर चूक असा काहीच प्रश्न नसतो. समजा आपण सद्गुरू झाला नसता, अर्थात ही कल्पनाही करवत नाही, तर आपले आयुष्य अध्यात्मात कसे घालवले असते, एक उत्सुकता म्हणून विचारले आहे. काही चुकले असल्यास क्षमस्व. माझ्या जीवनाबद्दल मी आतापर्यंत बोललो नाही कधीही, आणि आता म्हणजे परवा अश्विन शुद्ध चतुर्थीच्या दिवशी मी माझ्याबद्दल जरा बोललो. आपल्या शताब्दी 61 निमित्ताने जे महाशिबिर झालं त्याच्या शेवटच्या दिवशी थोडासा मी माझ्याबद्दल बोललो. असं अलीकडं साठी ओलांडल्यावर मी माझ्याबद्दल बोलायला थोडी थोडी सुरुवात केली, सांगायला थोडी थोडी सुरुवात केली. माझं चरित्र देखील जे प्रकाशित झालं तर ते साठीनंतर प्रकाशित व्हावं अशी माझी इच्छा होती. मी दादांना म्हणत होतो, दादा दाहोत्र्यांनी अतिशय आग्रह करून ते मला तो उपक्रम सगळ्यांना हातात घ्यायला लावला, त्याला ते कारण आहे ते चरित्र प्रकाशित झालं. ते मला आणि मिलिंद दादा आम्हाला सगळ्यांना असं म्हणाले की तुमचं वय जरी लहान असलं तरी तुम्ही सद्गुरू आहात, आणि आपल्या सद्गुरूंनी साधना कशी केली, हे कोण, कुठून आले, कुठं घडले हे समजणं आवश्यक आहे. वय लहान आहे हा काही तुमचा दोष नाही. असं काही नाही की 60 पुढे गेल्यावरच चरित्र लिहायला पाहिजे म्हणजेच चरित्र प्रकाशित करायला पाहिजे, असं त्यांनी बरंच आर्ग्युमेंट केल्यावर मग आम्ही ते लोकांकरता म्हणून तुम्ही लिहा. बरोबर आहे ना दादा? दादा दाहोत्र्यांमुळे हे चरित्र त्यावेळेला झालं, नाही तर हे सगळं साठी नंतर मला एक वयाच्या अंगाने ठीक वाटत होतं. आणि लिहून झाल्यावरही मी त्यांना असं म्हटलं की आता लिहून झालेलं आहे, आपण 10 थांबू आणि मग हे प्रकाशित करू. पण ते तेव्हा प्रकाशित झालं आणि आता मी माझ्या संबंधित किंचित संकोच बाजूला ठेवून बोलायलाही सुरुवात केली. मी ठरवलं तसं, मी 10 असतानाची गोष्ट आहे. 10 आणि 11 मी एक टंकसाळे म्हणून शिक्षक होते, त्यांच्याकडे क्लासला जायचो. त्यांचा तुकाराम महाराजांचा ते वकील होते खरे, पण क्लासेसही घ्यायचे. तुकाराम महाराजांच्या अभंगांचा त्यांचा फार अभ्यास होता आणि त्यांचा क्लास म्हणजे ते आणि मी असे आम्ही दोघच असायचो. क्लासही अशा करता की आम्ही 8 ABCD शिकलो, व्हर्नाक्युलर फायनल झालो जिल्हा परिषदेच्या शाळेतून, आणि मग 8 हायस्कूलला गेलो. म्हणून माझ्या वडिलांनी मला क्लास लावला. तर 11 वर्षामध्ये ते क्लास घेत असताना ते मला असं म्हणाले की फुलामुळं फुलं जर सुगंधी फुलं मातीत पडली तर मातीलाही त्याचा सुगंध लागतो, तसं तुझ्याबरोबर आता इतके दिवस मी रोज बसतोय. तेव्हा मी ध्यानाला बसायला सुरुवात झाली ती आणि त्यासंबंधी मी बोलत ते मला विचारत असत, मी बोलत असे, तर ते म्हणाले मलाही इतकी वर्ष झाली, ते 60 पुढचे होते, आता मीही ध्यानाला बसायला सुरुवात केली, तुझ्यामुळं मी ध्यानाला बसायला आता सुरुवात केली, असं ते मला म्हणाले. ते नाम घ्यायचे, ते उपळीकर महाराजांकडे जायचे फलटणला आणि त्यांनी साधनेला सुरुवात केली. जेव्हा मी सद्गुरु नव्हतो, मी नुकतीच साधनेला सुरुवात केलेली होती. सत्प्रवृत्त जी मंडळी आहेत ती पण वेगळ्या प्रकारची. मी ज्यांच्याबरोबर फिरायला जायचो असे एक आमच्या वाड्यातले ग्रहस्थ तरुण होते, बँकेत नोकरीला होते, ते चेन स्मोकर होते. मी त्यांना म्हणायचो की तुम्ही बाकी सगळं चांगलं आहे आणि याच्यात काय अडकलं आहे, असं रोज फिरायला जाताना म्हणायचो. काही जमत नाही रे. एके दिवशी त्यांनी सिगरेट सोडली आणि म्हणाले की तुझ्यामुळं मी सिगरेट सोडली. स्वामीजींकडे यायला लागल्यानंतर कोणी असं सांगितलं नव्हतं की मकरंद ला जरा आदर देऊन वागवा. आम्ही सगळी मुलं होतो. पण का कोण जाणे किंवा कसं कोण जाणे, सगळे माझ्या आपोआप अधीन झाले. अधीन हा शब्दच चांगला आहे. परवा मुलाखती ती तुम्ही ऐकला आणि मी गोळेकाकांकडे गेलो होतो तेव्हा वृषाली असं म्हणत होती, मला ते आठवत नाही, पण ती म्हणाली की सगळे दादा जसे, म्हणजे मकरंद दादा, कोपरकर, विजय दादा, पंकज दादा, मिलिंद दादा, सुनील दादा, तसं मकरंद दादाच मी होतो तेव्हा. तर ती म्हणाली की तुम्ही जेव्हा बोलत असाल इतर दादांच्या बाबत, पण तुम्ही जेव्हा आमच्याशी बोलायचा तेव्हा आम्हाला जरा वेगळं वाटायचं की हे कोणीतरी वेगळे आहेत असं वाटायचं. हो की नाही अमृता? असं वृषाली म्हणाली. म्हणजे तुमच्याबद्दल आमचा वेगळा भाव होता असं ती म्हणाली. आपल्या मंडळाचे सेक्रेटरी अर करंदीकर, तर ते एकदा विलासला भेटले. त्यांना काही कारणांनी नंतर केंद्रात यायला जमेना असं झालं. काय बाळासाहेबांच्या इथं आता कसं काय वगैरे, तर बाळासाहेबांचं एक ध्यान मंदिर झालंय, आता अध्यात्म मंगलधाम झालंय आणि बाळासाहेबांनी आता प्रवचनं कमी केली आहेत, असा तो काळ होता. 89 सालचा काळ, 89-90. ते म्हणाले की किती काळ बाळासाहेब करतायत, ते आता मकरंद वगैरे असं कोणाकडे तरी देऊन टाकतील त्यांचं जे काम आहे ते, आणि थांबतील असं मला वाटतं, असं अर करंदीकर विलासला म्हणाले. जे आहे आपण, समजा आपण सद्गुरु झाला नसता, त्याच्यावर मी सांगतोय. स्वामीजींनी हे अधिकार दिले त्याच्या आधी एक 2-3 महिने ते कोणाशी न कोणाशी, मुलींशी किंवा असं बोलत असत की अशी काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे असं माझ्या डोक्यात येते. थोड्या 1-2-4 मुलींशी ते बोलत असत. नाव तसं कोणाला त्यांनी सांगितलं नव्हतं. पण त्यावेळेला एकदा असं झालं की खाली माया अपार्टमेंट मध्ये केंद्र झाल्यावर सुषमाताईंनी मला गाठलं आणि सुषमाताई म्हणाल्या की स्वामीजींच्या बोलण्यात सतत एक वेगळा विषय येतोय बरं का, जरा सावध राहा. तर मी म्हटलं काय, त्या म्हणाल्या की ते आता पुढची व्यवस्था करायला पाहिजे असं म्हणतायत, तर तयारी करायला लागा मला म्हणाल्या. मी म्हटलं कसली तयारी करायला लागा? नाही, त्यांच्या डोळ्यासमोर म्हणजे आहे की कोणाला तरी आता द्यायला पाहिजे, तर आपल्याला मिळायला पाहिजे, या तऱ्हेने तयारी करायला लागा. कोण व्यक्ती योग्य आहे त्याला ते देईल, मी देईन असं म्हणतायत. तर मी म्हटलं की हा स्वामीजींचा प्रश्न आहे, जो तयार असेल त्याला ते देतील, त्याला आपण काय तयारी करायची असं मी त्यांना म्हटलं. म्हणजे कधी कधी महत्वाकांक्षेला समजत नाही की तयारी करणंच तिथं गैर आहे. महत्वाकांक्षेच्या काही गोष्टी लक्षात येत नाहीत. येथ जाणीव करी तेची नेणे, येथ जाणीव करी तोची नेणे मी आहे. तुम्ही 10-20 वर्ष स्वामीजींकडे आलात म्हणजे सद्गुरुपद मिळवण्याची तयारी आहे असं आपलं आपण कसं समजता? ही निवड कोणी करायला पाहिजे? इथं 10-20 वर्ष किंवा 25 वर्ष एवढाच क्रायटेरिया नाहीये. तुम्ही सिनियर आहात हा क्रायटेरिया नाहीये. तुम्हाला ओळखणारे आहेत ते ओळखतील, त्यांनी ओळखावं म्हणून आपण विशेष त्यांच्या नजरेत भरावं म्हणून प्रयत्न करावे. ही स्पर्धा झाली. मी त्यांना म्हटलं जो तयार असेल त्याला ते देतील. त्या म्हणाल्या तुला नाही का असं वाटत? मला असं कधीच वाटत नाही, मी याकरता स्वामीजींकडे आलेलोच नाही असं मी त्यांना म्हटलं. थोडस हे धोकादायक ही आहे. जर मी त्यांच्या होला हो केलं असतं आणि म्हटलं असतं खरंच आता आपण तयारी करायला पाहिजे, तर त्या स्वामीजींना कदाचित जाऊन म्हटले असते की आता मकरंद म्हणतोय की आपण तयारी करायला पाहिजे. काहीच सांगता येत नाही. आणि नेमकं तेच डिस्क्वालिफिकेशन आहे, तयारी करणं किंवा मी आहे असं म्हणणं. त्यामुळं मी सद्गुरु झालो नसतो तर ज्या तऱ्हेने माझा प्रवास होता त्या तऱ्हेने ती गोष्ट होणारच होती असं आज मी तुम्हाला नक्की सांगतो. आणि झालो नसतो समजा, जे स्वामीजींनी व्यवस्था, पण असं नाहीच होऊ शकत, हे उत्तरच नाही मी देऊ शकत असं. पण समजा तसं झालं नसतं तरी मी मला त्याकरता, मी सद्गुरु आहे आणि त्यांनी मला हे द्यायला पाहिजे, माझी तयारी झाली आहे आणि तरीही मला त्यांनी दिलं नाही, आता मी सद्गुरु होईन असं मी कधीच म्हटलं नसतो. कारण सद्गुरु होण्यासाठी काही चाललेलंच नाहीये. तर अगदी टंकसाळे सरांपासून जे सगळे मला जसं समजत होते तसंच समजत गेले असते. याच्याकरता एक आदर्श उदाहरण परमार्थामध्ये आहे, ते बेलसरे महाराजांचं. त्यांनी कधीही अनुग्रह दिला नाही, ते सद्गुरूंपेक्षा कमी नव्हते. मी तसा राहिलो असतो, कारण सद्गुरु होणं हे ध्येय नाही असू शकत कोणाचंही. आत्मदर्शन हे ध्येय आहे, आत्मदर्शन हे ध्येय असू शकतं. त्यामुळे आत्मदर्शनामध्ये रमून राहणं आणि मग जसं एक फूल उमललं आणि त्याचा सुवास सगळीकडे पसरला, मोगऱ्याचा सुवास सगळीकडे पसरला, तर तो आपोआप पसरतो. सुवास पसरवण्यासाठी मोगरा काही खटपट करत नाही. तसं माझं जे जीवन आहे ते जीवन असं जरा आदरणीय राहिलं असतं लोकांच्या तऱ्हेने, मी असाच राहिलो असतो. स्वामीजी मला म्हणाले की मी दुसऱ्याच दिवशी 2 दिवसांनी स्वामीजींकडे गेलो, माझे आई वडील, मधुराताई, मंदार, असे मंदारला छोट्या का मंदार शाळेत गेला तर केदारला घेऊन असं आम्ही गेलो. तर स्वामीजी म्हणाले की या दिवसाच्या आधीचा तू आणि या दिवसाच्या नंतरचा तू, याच्यात तुझ्या अंगाने काहीच फरक पडलेला नाहीये असं मला म्हणाले. मला असं वाटतं की चरित्रात देखील हे लिहिलेलं आहे, तुझ्या अंगाने काहीच फरक पडलेला नाहीये, फक्त आता लोकांची तुझ्याकडे पाहण्याची दृष्टी बदलेल असं ते म्हणाले. तर सद्गुरु म्हणून जी तुमची पाहण्याची दृष्टी आहे त्याच्याऐवजी आदरणीय व्यक्ती म्हणून, जसं बाळासाहेब स्वरूपानंदांकडे जाण्याच्या आधीच लोकांची केवढी आदराची दृष्टी त्यांच्याकडे पाहण्याची होती, केवढा विश्वास होता. हे जरी स्वरूपानंदांकडून झालं नसतं तरी देखील ते तसंच वर्धिष्णू होत गेलं असतं. मात्र त्यांनी अनुग्रह देणं हे असलं कधी, म्हणजे हे कधी केलं, त्याला महत्वाकांक्षा म्हणतात. ते कधीही त्यांनी तशा प्रकारे केलं नसतं तरी देखील ते जसे आहेत तसे लोकांना समजले असते. मुद्दामहून उपदेश करण्याच्या खटपटीत ते पडले नसते. तसंच माझं झालं असत असं मी याला उत्तर देतो. ये मृदुल एक अभंग म्हण. प्रश्न चांगला आहे मात्र हा. कधी कधी वैयक्तिक जीवनाला समजून घेण्याची इच्छा असते.
सोहम जप ध्याने बोधाले मन सोहम जप ध्याने बोधाले मन तेने समाधान समाधान अखंडित तेने समाधान समाधान अखंडिता तेने समाधान समाधान अखंडिता सोहम जप ध्याने बोधाले मन मन प्राण मेळी सोहम शब्द नाद मन प्राण मेळी सोहम शब्द नाद ध्वनी अनाहत अनाहत कळो आला सोहम जप ध्याने बोधाले मन पाहता वृत्तीसी गगनी साक्षित्वे पाहता वृत्तीसी गगनी साक्षित्वे शून्यते परवते परब्रह्म परब्रह्म सोहम जप ध्याने बोधाले मन दिक्कालनी माले गेले देह भान दिक्कालनी माले गेले देह भान सुख निरंतर निरंतर संचलेसे सोहम जप ध्याने बोधाले मन गुरु कृपा बळे स्वरूप आनंद गुरु कृपा बळे स्वरूप आनंद सेवी मकरंद मकरंद सर्व काळ सोहम जप ध्याने बोधाले मन तेने समाधान समाधान अखंडित तेने समाधान समाधान अखंडित तेने समाधान समाधान अखंडित सोहम जप ध्याने बोधाले मन
हरी 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 एक मिनिट भर आपण शांत डोळे मिटून बसू. देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।